आकाशवाणी विजयालक्ष्मी सळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या प्रचाराची काल सांगता. निवडणूक आयोगाच्या सतर्कतेमुळे आतापर्यंतच्या कारवाईत एकंदर 8,000 कोटींचा मुद्देमाल जप्त. नागरिकांना वेळेत न्याय देण्याच्या हेतूनं फौजदारी न्याय प्रक्रियेत बदल केल्याचं अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन. श्रीलंकेतल्या सीतामन मंदिरात आज कुंभाभिषेक सोहळा. आणि वायव्य भारतासह देशातल्या अनेक भागात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातला प्रचाराची काल सायंकाळी सांगता झाली. आपल्या झुंजावती प्रचार दौऱ्यात जास्तीत जास्त मतदारसंघांचा समावेश करून स्वपक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय दिग्गज प्रयत्नशील होते. या टप्प्यात 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 49 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 35 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान उर्वरित टप्प्यातल्या प्रचारालाही वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात धुळे पालघर मालेगावात प्रचारसभांना संबोधित केलं. देशात काँग्रेसची सत्ता कधीच येणं शक्य नाही. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याअखेर देशात एकच नारा गुंतो आहे, ते म्हणजे फिर एक बार मोदी सरकार. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्यातल्या सर्व 13 जागांवर महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देत संसदेत पाठवा, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचाराची सांगता करताना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत दहशतवादाला पायबंद बसला असून पाकिस्तानसारख्या राष्ट्राला जरब बसली, असं प्रतिपादन त्यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं केलं. युपीए सरकारच्या काळात देशात अन्न सुरक्षा कायदा आणला होता. पुन्हा सत्तेत आल्यावर 10 किलो धान्य मोफत देऊ तसंच वस्तू सेवा कराचा एकच दर लागू करू, असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल पत्रकार परिषदेत दिले. संविधानानं दिलेलं आर्थिक मागास आरक्षण कायम ठेवत राज्य पातळीवर आरक्षणाविषयक आयोगाच्या शिफारसींनुसार योग्य निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 48 पैकी 46 जागांवर विजय मिळवेल असा विश्वासही खरगेंनी व्यक्त केला. देशातल्या सर्व जाती धर्माच्या सर्व संस्था आणि वास्तूंचा सन्मान आमचं सरकार करेल, असं शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकंदर 889 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात जम्मू काश्मीरच्या अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या 20 उमेदवारांचा समावेश आहे. या टप्प्यात 58 लोकसभा मतदारसंघासाठी एकंदर 1,978 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं केलेल्या एकत्रित कारवाईत 8,889 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांवर कडक लक्ष ठेवण्यात आल्यानं जप्तीच्या कारवाईमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये 4,000 कोटी रुपयांच्या मनोविकारावरील औषधी पदार्थांचा समावेश आहे. आयोगाकडून मतदारांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रलोभनांच्या प्रयत्नांवर करडी नजर ठेवण्यात येते. यासाठी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सक्तवसुली संस्थांना सतर्कता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं लोकांना वेळेत न्याय देण्यासाठी वसाहतकालीन फौजदारी न्याय प्रणाली बदलली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं. गुवाहाटी इथं काल भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये दुसऱ्या परिषदेच्या उद्घाटन सत्रात फौजदारी न्यायव्यवस्थेच्या प्रशासनातील भारताची पुरोगामी वाटचाल या विषयावर ते बोलत होते. तत्कालीन वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अंमलात आणलेल्या तसंच भारतीय भावना आणि मूल्यांचा अभाव असलेल्या फौजदारी न्यायव्यवस्थेत बदल करण्याची गरज मेघवाल यांनी अधोरेखित केली. नवीन कायदे भारतीय न्यायसंहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय दक्षता अधिनियम 2023 हे वृत्तविषयक कायदे लोककेंद्री असून देशाच्या विकासाच्या वेगाचा विचार करून केंद्र सरकारनं हे कायदे स्वीकारले. यावेळी बोलताना नवीन कायदे शिक्षेऐवजी न्याय देण्यावर अधिक भर देतात, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मणिपूरमध्ये काल एका बांधकाम कंपनीच्या तीन मजुरांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यापैकी एकाचा गोळी लागून मृत्यू झाला तर उर्वरित दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही दुर्घटना काल रात्री इम्फाळ पश्चिम जिल्ह्याच्या नोर्मथोंग परिसरात घडली. हल्लेखोरांनी मजुरांना कंपनीतून बाहेर काढून थेट त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व मजूर झारखंड राज्यातले रहिवासी आहेत. कालच आणखी एका घटनेत फॅशन डिझायनर आणि स्पा चालक असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात हल्लेखोरांनी पायावर गोळ्या झाडल्या होत्या. श्रीलंकेतल्या अशोक वाटिकेतील सीता अम्मन मंदिरात आज कुंभाभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी तिरुमला तिरुपती मंदिरातील 5,000 लाडूंसोबतच अयोध्येतून शरयू नदीतलं पाणीही नेण्यात येणार आहे. सीता अम्मन मंदिर रामायण मार्गाचा भाग आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी भारत आणि नेपाळच्या अनेक भागातून भाविक श्रीलंकेत दाखल झाले आहेत. आध्यात्मिक गुरु विश्व हिंदू परिषद आणि जागतिक रामायण परिषदेचे सदस्य आणि अयोध्येतल्या राम मंदिरातील भक्तही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सीता इलिया किंवा अशोक वाटिका हे ठिकाण म्हणजे जिथं रावणानं सीतेला कैदेत ठेवलं होतं ती जागा असल्याची मान्यता आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI फळ व्यापारी विक्रेते आणि फळं पिकवणाऱ्या यंत्रणा चालकांना कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडवरील बंदीचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा विभागांना सतर्क राहण्याचा आणि अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर गंभीर कारवाई करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फळं पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडमुळे ऍसिटिलीन वायू तयार होतो. या वायूमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असतात. मसाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानक नियम 2011 नुसार फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. FSSAI भारतात फळं पिकवण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून इथिलीन वायूच्या वापराला परवानगी दिली आहे. नौवहन संचालनालय आणि बंदर मंत्रालय यांनी संयुक्तरित्या सागरी क्षेत्रातल्या महिलांसाठी काल मुंबईत तिसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सागरी क्षेत्रातल्या मान्यवर महिला नाविक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. या क्षेत्रातल्या प्रमुख महिलांनी यावेळी मेळाव्याला संबोधित केलं. सागरी क्षेत्रातल्या महिलांची गुणात्मक आणि परिणामात्मक भूमिका वाढवण्याबाबत त्यांनी त्यांचे अनुभव यावेळी कथन केले. भारताच्या विक्रांत मलिकनं पोर्तुगालमध्ये लिस्बन इथं काल झालेल्या भाला फेक स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपद मिळवलं. विजेतेपद मिळवण्याच्या तिसऱ्या प्रयत्नात विक्रांतनं 80.30 मीटरवर भाला फेकला. पोर्तुगालमधली ही स्पर्धा जागतिक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर स्तरावरील स्पर्धा होती. बँकॉक इथं झालेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रॅनकी रेड्डी या जोडीचा आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या जोडीशी सामना होणार आहे. वायव्य भारतातील पठारी भागात पुढील 5 दिवस तर पूर्व आणि मध्य भारतात 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारताचा काही भाग तसंच उत्तराखंड गुजरात आणि मध्य प्रदेशात उद्यापासून 22 तारखेपर्यंत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. पश्चिम राजस्थानमध्ये बहुतांश ठिकाणी हरियाणा चंदीगड दिल्ली पंजाब पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेश बिहार गुजरातमध्ये काही भागात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. येत्या 23 मे पर्यंत दक्षिण भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 48 तासात नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आग्नेय बंगालचा उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या प्रचाराची काल सांगता. निवडणूक आयोगाच्या सतर्कतेमुळे आतापर्यंतच्या कारवाईत एकंदर 8,000 कोटींचा मुद्देमाल जप्त. नागरिकांना वेळेत न्याय देण्याच्या हेतूनं फौजदारी न्याय प्रक्रियेत बदल केल्याचं अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन. श्रीलंकेतल्या सीता अम्मन मंदिरात आज कुंभाभिषेक सोहळा. आणि वायव्य भारतासह देशातल्या अनेक भागात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.